चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्राच्या पॅकेजचे पैसे साखर कारखान्यांना मिळणार कसे? बँका हतबल। केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी अल्प मुदतीच्या कर्ज योजनेची घोषणा केली असली तरी त्याचा साखर उद्योगाला कितपत फायदा होईल याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सरकारने बँकांमार्फत कारखान्यांना अल्प मुदतीचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे, पण सध्याच्या परिस्थितीत बँकांची कर्जमर्यादा संपली असल्याने योजना अंमलात कशी आणणार याची चिंता साखर उद्योगाला लागली आहे। या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने त्या त्या बँकांच्या संचालक मंडळावर कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे आता या योजनेतून कारखान्यांच्या पदरात मोठे काही पडण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे। साखरेला देशातील बाजारात मागणी नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर इतके घसरले आहेत की निर्यातीमधून कारखान्यांना तोटाच सहन करावा लागणार आहे, त्यामुळे बँकाही तारण साखर निर्यात करण्यास तयार नाहीत। परिणामी कारखान्यांकडे कॅश फ्लो कमी झाला आहे आणि ऊस बिलांची थकबाकी वाढत चालली आहे। अशा संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला गती मिळणे अत्यावश्यक आहे। त्यासाठी सरकारने 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले, त्यातून कारखान्यांना केवळ थकबाकी भागवण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज देण्यात येणार आहेत, पण वास्तवात ही कर्ज योजना फारशी कामी येणार नसल्याचे सांगितले जात आहे। केंद्राने थेट अनुदान जाहीर करून ते ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी साखर कारखान्यांनी केली होती, पण केंद्राने कर्ज रूपाने पॅकेज जाहीर केल्याने तिढा वाढण्याची चिन्हे आहेत। या कर्जाचे व्याज भरण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे, त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचेही कारखान्यांचे म्हणणे आहे। याबाबत कोल्हापुरातील साखर उद्योगातील तज्ज्ञ PG मेढे म्हणाले, सरकारने थेट अनुदानाची मागणी असताना कर्ज दिले, त्याचे हप्ते कसे भरावेत याविषयी प्रश्नचिन्ह आहे। कारखान्यांवर आधीपासूनच कर्जे आहेत, त्यात हे नवीन कर्ज असणार आहे, त्यामुळे या कर्जाचे हप्ते 3 वर्षांनंतर घ्यावेत। मुळात सरकारने 2013-14 आणि 14-15 या 2 वर्षात दिलेल्या कर्जांचे हप्ते साखर कारखाने अजूनही फेडत आहेत, त्यामुळे कारखान्यांवर कर्जाचा बोजा वाढला तर पुढचा हंगाम आव्हानात्मक राहील असे साखर उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे।